चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कारखान्यांना शाश्वततेचे प्रश्न पडले पाहिजेत. संजय भोसले, सहसंचालक, साखर आयुक्तालय पुणे. KDAM असोसिएट्स आणि चीनीमंडी.com आयोजित साखर क्रांती 2020 एक दिवसीय चर्चासत्र परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साखर आयुक्तालय सहसंचालक श्री संजय भोसले साखर कारखान्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सन 2006-07 मध्ये महाराष्ट्रमध्ये ऊर्जेची कमतरता होती. सन 2008 मध्ये शासनानं ठरवलं की सहवीज प्रकल्पाला चालना देऊ. त्यासाठी शासनानं सहवीज प्रकल्पासाठी अनुदान दिलं आणि 6.24 रुपये ते 6.89 रुपये प्रति युनिट दर दिला. त्यामुळे साखर कारखान्याची जेवढी गुंतवणूक आहे तितकीच गुंतवणूक काही साखर कारखान्यांनी केली. आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की ज्यांचे करार संपत आले आहेत आणि ज्यांनी क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे ते कारखाने आता अडचणीत आले आहेत, कारण आता विजेचा दिला जाणारा दर आधीपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे आता शासनानं दिलेला 54 रुपये बी हेवी मोलॅसिस, 59 रुपये उसाच्या रसापासून शुगर सिरप, शुगरसाठी 53.70 रुपये हा सी मोलॅसिस किंवा फायनल मोलॅसिससाठीचा दर दिला आहे. हा दर कायम राहील का आणि राहिला तर किती वर्षासाठी राहील यावर सुद्धा आपण बोललं पाहिजे, कारण या प्रकल्पाची गुंतवणूक सुद्धा 80 ते 100 कोटींच्या घरात आहे. भारताला 2019-20 या वर्षासाठी 511 कोटी लिटर्स इथेनॉलची आवश्यकता आहे आणि आपण 200 कोटी लिटर्सच्या वरती जाणार नाही आहोत. उरलेली 300 कोटी लिटर्ससाठी आपल्याला बाहेरून कोणी दिलं तर पुढच्या काही वर्षात याची अवस्था सहवीज प्रकल्पासारखी होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी एकमेकात गुंतल्या असल्यानं लाँग टर्मचा विचार आपण केला पाहिजे आणि नवीन प्रकल्प आणताना आपण आसपासच्या परिसरातील गोष्टींचा, म्हणजेच शेतकरी काय पिकवतो, पाण्याची उपलब्धता याचा विचार केला पाहिजे. तसंच तो किती दिवस चालेल, त्याला लागणारा कच्चा माल नियोजनानुसार मिळू शकेल का, या सर्वांचा विचार करून आपली क्षमता ओळखून गुंतवणूक केली पाहिजे. सहवीज प्रकल्प एकदम 30 मेगावॅट केला आणि कारखाना बंद पडला असंही उदाहरण आपल्याकडे आहे. यासाठी कारखान्यांना शाश्वततेचे प्रश्न पडले पाहिजेत. हे धोरण जर कारखान्यांनी ठेवलं तरच हा उद्योग चालेल. तसंच ते पुढे म्हणाले की ज्या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना वरती काढण्याचा प्रयत्न केला आहे ते सर्व आज टिकून आहेत.